आयुष्यात बरेच वळण येतात, पण प्रत्येक वळणावर आपल्याला काही ना काही नक्कीच शिकायला मिळतं. आकांक्षा आहे मी तुमच्यासोबत ओनली ऑन सुपर हिट्स 93.5 रेड एफएम. सेलेब कट्ट्यावर आज आपल्या गप्पा सुरू आहेत आई कुठे काय करते या सिरियल मधल्या अभिषेक देशमुख सोबत. आणि अभिषेक, मला हे विचारायचं, जसं तुम्ही शूटिंग सुरू केलेलं आहे, पण पहिला दिवस कसा होता? शूट जेव्हा सुरू झालं तेव्हा मनात भीती होती की एक्साइटमेंट होती जास्त?
फर्स्ट डेला गेल्यानंतर खूप मनात भीती होतीच, पण हेही होतं की आता शूट सुरू करायचं, सो एक उत्साह पण होता, पण एक थोडा नर्वसनेस होता की आता हे नवीन वातावरणात पुन्हा कसं सुरू करायचं. पण एकदा त्या आमच्या सेटवर खूप छान सगळं सॅनिटायझेशन दररोज केलं जातं, दिवसातून 3 वेळा आमचं टेम्परेचर घेतलं जातं, ऑक्सिजन लेवल चेक केली जाते, आणि क्रू पण आता बाकी टेक्निशियन्सचा कमी आहे खूप, एवढी लोक अगदी गरजेची आहेत तेवढीच लोक आहेत. सो पहिल्या दिवशी हे सगळं वातावरण होतं, त्यामुळे थोडस उत्साह होता पण एक टेन्शनही होतं. पण आता आम्ही थोडं थोडं त्या टेन्शनवर मात करून आहे, त्या गोष्टी थोड्या अंगवळणी पाडल्या आहेत, आणि रोज एक नवीन पॉझिटिव्हिटी, एक नवीन दिवस म्हणून प्रत्येक कामाला सुरुवात करतोय.
सेलेब कट्ट्यावर गप्पा आपल्या सुरू आहेत आई कुठे काय करते या सिरियल मधल्या अभिषेक देशमुख सोबत. आणि त्याने खरं सांगितलंय, आपण आपल्या आवडीचं काम जरी करत असलो तरी सुद्धा विथ प्रिकॉशन्स सगळ्या गोष्टी काळजीपूर्वक आपण करायला हव्या आहेत, हेही तितकंच महत्वाचं. 93.5 रेड एफएम बजाते रहो.